शारदं सुविख्यात शारदीतारादत्तम् शिकूमि तया शास्त्र विद्या समग्र परीक्षेत उच्चाङ्कतेला ततः किम् वैद्यकी यान्त्रिकीला प्रवेश व्यवस्थापने शासनी वा ततः किम् फुटबॉल तेनी सजिंके ततः किम् ससारी तगाण्यात नाट्यात रंगे निराजात सर्वत्र तारा ततः किम् सरूनागली छाप संभाषणीयं सभा जिंके या भाषणानि ततः किम् तथा लेखकाने प्रसिद्धि सारी बहुचापनी ग्रंथशाले तदस्मिन् क्षणाचेतारास जायिलवाया जरि जीवनी राष्ट्रसेवा प्रवासास जाने घलेवा तिथे राहले नित्य झाले ततः किम् सुखे देखिली ऐकिली चाखलीय किती हुंगिरी स्पर्शिली ततः किम् बड़ी नौकरी वांगिजे कारखाना पगारात सत्ते तवजे ततः किम् पदे भूषणी पुरारी पणाचे निराले समाजे प्रतिष्ठा ततः किम् क्षणाचेतारास जायिलवाया जरि जीवनी राष्ट्रसेवा शील लक्ष्मी सदैशी अशीबाय कोला भले ततः किम् भूलेखनाय कर्तृत्वशाली पतिलाभला राजबिंदा ततः किम् लासारख्या हासया गोजर्या क्या मुलानी घरा शोभवीले ततः किम् घरी फ्रीज टीवी सोये सुखाचा गड़ी फोन दारा तगाड़ी तदक्की क्षणाचे चारास जाइलवाया जरि जीवनी राष्ट्र सेवा सेवा शास्त्रेति चालया अन्धयाचा तया मागति धावने ततस्तु कुठे जाता मी पुढे काया हे असा प्रश्न का हो पडेना ततस्तु जरी लोक येथे कोट्यानुकोटी कसे दैन्य देशात कोणी बघेना करू मातृभूमी जगे श्रेष्ठ ऐशे चला पौरुषाची प्रतिज्ञा करुणा असे आव्हान हे विक्रमाचे Yeah.